नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पिकांचं नुकसान. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टी, 5 नागरिक बेपत्ता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासंदर्भात लोकसभेत चर्चेला सुरुवात, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित. आता सविस्तर बातम्या. राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट, तर पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळी 8:30 ते 11:30 या 3 तासांच्या कालावधीत सांताक्रूज वेधशाळेत सुमारे 47 मिलीमीटर तर कुलाब्यात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि उपनगराच्या सखल भागात पाणी साचलं असून वाहतूक मंदावली आहे. नवी मुंबई आणि परिसरातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रावणगाव इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या 225 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हसनाळ इथं 8, भासवाडी इथं 20 तर भिंगेली इथं 40 नागरिक अडकले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकामार्फत बचाव कार्य सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
ढोबळमानाने 1,00,000 हेक्टरचं नुकसान झालं असण्याची शक्यता सगळ्यांनी वर्तवली आहे. परंतु सध्याची कंडिशन आहे की आपण नुकसान असेसमेंट पण करू शकत नाही, कारण पाण्याखाली बरंच क्षेत्र आहे. त्यामुळं तो अंदाज आपला येईल. सध्या आमचा मेन फोकस आहे की कुठं रेस्क्यू ऑपरेशन जे आहेत ते प्राधान्याने करणे, आणि त्या ठिकाणी शाळा विशेषतः धोकेदायक होत्या त्या ठिकाणी आम्ही शाळा आज बंद ठेवलेल्या आहेत. कुठं लोकांनी संकटात पडू नये किंवा ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी लोकांना प्रायोरिटी आम्ही लक्ष देतोय. हे पाणी ओसरल्यानंतर आम्ही ते पंचनाम्याचं काम पण वेगाने करू.
हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून इसापूर आणि सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे 2,638 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या 16 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. परळी वैद्यनाथ तालुक्यातल्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून नद्यांना पूर आला आहे. कौडगाव हुडा इथल्या तरुणांची कार गाव नदीच्या पुरात वाहून गेली. यापैकी 3 वाचवण्यात आलं असून 1 मृतदेह सापडला. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आले असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, तसंच कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास तातडीनं सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केलं. जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सलग 3 दिवशीही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पिकांमध्ये पाणी साचलं आहे. जालना शहराला पाणी पुरवठा होत असलेलं घाणेवाडी इथलं संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेनं भरलं असून शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील राजा टाकळी, जोगलादेवी आणि मंगरुळ उपसा बंधारे पूर्ण क्षमतेनं भरल्यानं तीनही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे दरवाजे उघडले असून 21,300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. खेडमधली जगबुडी, संगमेश्वरमधली शास्त्री आणि राजापूरमधली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नारिंगी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं खेड दापोली मार्ग बंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मराठवाड्यातल्या 800 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 1,00,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.
बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. मागच्या काळात हिंगोली, परभणीतही पाऊस जोरात आला, पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या 3-4 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 800 गावं ही पाण्यामुळे बाधित झालेली आहेत आणि साधारण 1,00,000 हेक्टर शेतीचं नुकसान हे झालेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी घरांचं, रस्त्यांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासन आपल्या पाठीशी उभं असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव सह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली 4 दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई कशी मिळेल या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना, सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं की निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेतपीक, फळबागांचं नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याची तसंच 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज सकाळच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. राज्यसभेत दुपारनंतर कामकाज सुरू झाल्यावर भारतीय बंदरे विधेयक 2025 मंजूर झालं. ब्रिटिशांनी 100 वर्षांपूर्वी जो कायदा तयार केला होता तो आता कमजोर झाला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात कायदा आधुनिक व्यवसायास आणि पर्यावरणास अनुकूल असावा असं केंद्रीय बंदरे आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. लोकसभेत दुपारच्या सत्रात काम सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं अभिनंदन केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर शुक्ला यांच्या संदर्भात विशेष चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. शुभांशु शुक्ला आणि इस्रो मिशन पायलट यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रवास आणि त्यानंतरच्या प्रतिविषयी विशेष चर्चेदरम्यान विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विरोधक चर्चेत सहभागी होऊ शकले असते आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी रचनात्मक पुनरावलोकन, टीका आणि सूचना देऊ शकले असते. 21व्या शतकात भारताच्या वैज्ञानिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनासाठी अत्यंत महत्वाचे असलेले अंतराळसारखे विषय किमान पक्षपाती राजकारणाच्या वर ठेवले पाहिजे असं सिंह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनावर 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. देशमुख हत्याकांड प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. वाल्मिक कराड याच्या वकिलानं त्याला जामीन मिळाला पाहिजे याविषयी आज युक्तिवाद केला. त्याला आम्ही सकारण विरोध केला अशी माहिती निकम यांनी दिली. खंडणी प्रकरणात विष्णू चाटे यांनी वाल्मिकला सहकार्य केलं असून वाल्मिक कराडचा तो निकटवर्ती असल्याचं न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं असंही निकम यांनी सांगितलं. आज चौथ्या श्रावणी सोमवारी बीड जिल्ह्यात परळी इथं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्त दाखल झाले आहेत. दर्शन सुलभ व्हावं यासाठी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीनं विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 8 किलो 562 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पिकांचं नुकसान. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टी, 5 नागरिक बेपत्ता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या संदर्भात लोकसभेत चर्चेला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.